हे नटराज, अनंत कोटि ब्रह्मांड ना अधिष्ठा, आखा विश्वना अणुए अणुमा व्यापी रहेल विश्वेश्वर महादेव, आपनु एक स्वरूप नटराजनी प्रतिमा तरीके विश्व प्रचलित छे। आपनु प्रिय वाजिंत्र मृदंग अने डमरुना ताले गान थतु रावणना मुखे सरी पड़ेल शब्दोए शिव तांडव स्तोत्र आप प्रसन्न थाओ ए माटे गान करू छू।
चकार चंड तांडवम तनुतुना शिव शिवम जटाकटाह संभमं भ्रमण नीप निर्जली विलोल वीति वल्लरी विराजमान मूर्धनी जगत गद गज्वल लाट पट पाव के किशोर चंद्र शेखरे प्रति प्रतीक्षण मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर सुरति गंत संतति प्रमोद मान मान से कृपा कटाक्ष घोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरे मनो विनोद में तु वस्तुने जटा भुजंग पिंगल मणि प्रभा कदम कुमकुम द्रव प्रलिप्त दिग्वध मुखे मदांत सिंदूर स्फुरत्व कुत्तरीय मेदुरे मनोविनोद मद्भुतम विभर्तु भूत भर्तरे सहस्र लोचन प्रबुद्ध शेष लेख शेखर प्रसुल्ल धूलि धोरणि विदुस्तरादि पीठ भू जाट जूटक श्रिये चिराय जायताम चकोर बंधु शेखरम ज्वल धनंजय पुलिंग निपित पंच सायकम नमनिलिंप नायकम सुदामयूक लेखया विराजमान शेखर महाकपाल संपदे चिरो जटाल मस्तुना कराल भाल पट्टिका धगत 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 ज्वल धनंजय उतिकृत प्रचंड पंच सायके धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रक प्रकल्पने कशिल्पिनी त्रिलोचने रतिर ममा नवीन मेघ मंडली निरुद्ध दुर्धर स्फुरत उहून शीति नीतम प्रबंध पंद कंदरा निलिंप निर्जरी तरस्तनो तु कृति सिंदूर कला निदान बंधुर श्रियम जगत दुरंदर प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभा वलंबि कंड कंडली रुचि प्रबंध कंदरा स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं अखच्छिदं गजच्छिदांध कच्छिदं तमंत कच्छिदं भजे अखर्व ಮಂಜರಿ ರಸ ಪ್ರವಾಹ ಮಾಧುರಿ ವಿಜು ಪ್ರಣಾಮ ದೂರುತಂ ಸ್ಮರಾಂತಕಂ ಪುರಾಂತಕಂ ಭವಾಂತಕಂ ಕಾಂತಕಂ ಗಜಂತ ಕಾಂತ ಕಾಂತಕಂ ತಮಂತ ಕಾಂತಕಂ ಭಜೇ ಭ್ರಮೀ ಭ್ರಮ ಭ್ರಮದ್ ಭುಜಂಗಮಶ್ವಸ ನಿರ್ಗಮತ್ಮ ಸ್ಕಂಪುರತ್ ಕರಾಲ ಬಾಲ ಹವ್ಯವಾನ ಮೃದಂಗ ತುಂಗ ಮಂಗಲ ಧ್ವನಿ ಕ್ರಮ ಪ್ರವರ್ತಿತ ಪ್ರಚಂಡ ತಾಂಡವ ಶಿವ ಸುಷದ್ದಿ ಶಿಲ್ಪ ತಲ್ಪಯೋ ಭುಜಂಗ ಮೋತಿ ಕಸ್ರದೋ ಗರಿಷ್ಠ ರತ್ನ ಲೋಷ್ಟಯೋ ಸುರತಿ ಪಕ್ಷ ಪಕ್ಷಯೋ ತೃಣಾರವಿಂದು ಚಕ್ಷುಷೋ ಪ್ರಜಾಮಹಿ ಮಹೇಂದ್ರಯೋ ಸಮ ಪ್ರವೃತ್ತಿ ಕದಾ ಸದಾ ಶಿವಂ ಭಜಾಮ್ಯಹಂ ಸದಾ ನಿಲಿಂಪ ನಿರ್ಜರಿ ನಿಕುಂಜ ಕೋಟ ರೇವ ಸನ್ ವಿಮುಕ್ತ ತುರ್ಮತಿ ಸದಾ ಸ್ಥಿರ ಸಮ ಜಲಿವಹಾನ್ ವಿಲೋಲ ಲೋಲ ಲೋಚಿನೋಲ ಲಾಮ ಬಾಲ ಲಗ್ನ ಕ ಶಿವೇತಿ ಮಂತ್ರ ಮುಚ್ಚರನ್ ಕದಾ ಸುಖಿ ಭವಾಮ್ಯಹಂ ಹಿಮಿ ನಿತ್ಯಮೇವ ಮುಕ್ತ ಮುತ್ತಮೋತ್ತಮಸ್ತಮ ಪಠನ್ ಸ್ವರಂ ಗುಹನ್ನರು ವಿಶುದ್ಧಿ ಮೇತಿ ಸಂತತಂ ಹರೆ ಗುರೋಸು ಭಕ್ತಿ ಮಾಶು ಯಾತಿ ನಾನ್ಯಥಾಂ ಗತಿ ವಿಮೋಹನಂ ಹಿ ದೇಹಿನಾಂ ಸುಸಂಕರಶ್ಚ ಚಿತ್ತನ ವಿಮೋಹನಂ ಹಿ ದೇಹಿನಾಂ ಸುಸಂಕರಶ್ಚ ಚಿತ್ತನ ವಿಮೋಹನಂ ಹಿ ದೇಹಿನಾಂ ಸುಸಂಕರಶ್ಚ ಚಿಂತನ ವಿಮೋಹನಂ ಹಿ ದೇಹಿನಾಂ ಸುಸಂಕರಶ್ಚ ಚಿಂತನ ಪೂಜಾವಸಾನ ಸಮಯ ದೃಶ್ಯವಕ್ತ ಗೀತಂ ಯಹ ಶಂಭು ಪೂಜನ ಪರಂ ಪಠತಿ ಪ್ರದೋಷೇ ತಸ್ಯ ಅಸ್ತಿ ರಾಮರಥ ಗಜೇಂದ್ರ ತುರದ್ದ ಯುಕ್ತಾಂ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸದೇವ ಸುಮುಖಿ ಪ್ರದದಾತಿ ಶಂಭೋ ಇತಿ ಶ್ರೀ ರಾವಣ ಕೃತ ಶಿವ ತಾಂಡವ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ.